अध्याय 180 वा काश्यप आणि शृगाल यांचा संवाद। युधिष्ठिर म्हणाला, हे पितामह, मनुष्याच्या स्वास्थ्याला बांधव कारण आहेत, कर्म कारण आहे, द्रव्य कारण आहे किंवा ज्ञान कारण आहे, या माझ्या प्रश्नाचे आपण उत्तर सांगा। भीष्म म्हणाले, बा युधिष्ठिरा, ज्ञान हेच मनुष्याच्या स्वास्थ्याला कारणीभूत आहे। ज्ञान हाच उत्कृष्ट प्रकारचा लाभ होय। ज्ञान हेच प्रत्यक्ष स्वर्ग असून ज्ञान हेच मोक्षासही कारणीभूत आहे असे सत्पुरुषांचे मत आहे। ज्यावेळी बलीच्या ऐश्वर्याचा नाश झाला त्यावेळी त्याला ज्ञानाच्याच योगाने अभिष्ट प्राप्ती झाली। प्रल्हाद, नमुची आणि मंकी यांची ही गोष्ट अशीच आहे। तेव्हा त्या ज्ञानाहून श्रेष्ठ असे दुसरे काय आहे? अर्थात काहीच नाही। युधिष्ठिरा, याविषयी प्राचीन इतिहास म्हणून इंद्र व काश्यप यांचा संवाद सांगत असतात, तो तुला सांगतो, ऐक। काश्यप नावाचा कोणी एक सदाचार संपन्न आणि तपस्वी असा ऋषीपुत्र होता। त्या काश्यपाला श्रीमान व म्हणूनच दर्प पूर्ण असलेल्या एका वैश्याने रथाचा धक्का देऊन पाडले। पडताक्षणीच तो ऋषीपुत्र व्याकुळ झाला व धैर्य सोडून कोपाने म्हणू लागला की मी आता प्राण देतो, कारण मदसारख्या निर्धन पुरुषाच्या जीवितांचा या लोकांमध्ये काही उपयोग नाही। असे म्हणून मरण्याची इच्छा करून स्तब्ध व विचार शून्य होऊन बसलेल्या व अंतकरणात द्रव्याविषयी लोभ उत्पन्न झालेल्या त्या ऋषीपुत्राकडे इंद्र शृगालाचे रूप धारण करून आला व बोलू लागला। तो म्हणाला, सर्व प्राणी सर्व प्रकारच्या उपायांनी आपणाला मनुष्यत्वाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करतात। मनुष्यत्वामध्येही सर्व लोक ब्राह्मणत्वाचे अभिनंदन करतात। हे काश्यपा, तू तर मनुष्यही आहेस, त्यातून ब्राह्मण आहेस व ब्राह्मणांमध्येही वेदवेत्ता आहेस। तेव्हा या अत्यंत दुर्लभ अशा गोष्टीची प्राप्ती झाली असता मूर्खपणाने प्राणत्याग करणे हे तुला योग्य नाही। अरे, कोणताही लाभ म्हणजे काय? तो नुसता अभिमानच आहे, कारण मी द्रव्य मिळवले या अभिमानालाच द्रव्यलाभ असे म्हणायचे, परंतु द्रव्याशी कोणताही संबंध नाही। तू कोणाच्याही द्रव्याचा अभिलाष करू नको अशी श्रुती आहे व ती अगदी खरी आहे। तुझे स्वरूप संतोष मानण्यासारखे आहे। तू केवळ लोभामुळे तू त्याचा नाश करीत आहेस। खरोखर ज्यांना या लोकांमध्ये हात आहेत ते प्राणी कृतार्थ होत, ज्यांना हात आहेत त्यांची मला फार इच्छा आहे। काश्यपा, ज्याप्रमाणे तुला द्रव्याची लालसा आहे त्याप्रमाणेच आम्हाला हात असलेले प्राणी हवे आहेत। हातांच्या प्राप्तीहून श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही प्राप्ती नाही। हे ब्राह्मण, आम्हाला हात नसल्यामुळे काटे उपटून टाकता येत नाहीत आणि शरीरावर बसून दंश करणारे लहान मोठे प्राणीही आम्हाला काढून टाकता येत नाही। पण ज्यांना 10 अंगुले असलेले हात देवाने दिले असतात ते मात्र शरीराला दंश करणारे कृमी काढून टाकतात व त्यांचा नाश करतात। त्यांना वृष्टी, शीत आणि उन्ह यापासून आपले संरक्षण करता येते। अन्न, वस्त्र, सुखाचे शयन आणि निर्वात प्रदेश यांचा त्यांना उपभोग घ्यावयास सापडतो। ते वृषभावर आरोहण करतात, त्याचकडून वाहने चालवतात, त्यांच्या कष्टाने उत्पन्न झालेल्या वस्तूंचा उपभोग घेतात आणि नाना प्रकारच्या उपायांनी दुसऱ्याला आपल्या अधीन करून सोडतात। मुने, ज्यांना जिव्हा नाही, हात नाहीत व शक्तीही कमी आहे, ते दीन प्राणी नाना प्रकारची दुःखे सहन करीत असतात। तू तसा नाहीस हे सुदैव होय। तू शृगाल, कृमी, मूषक, सर्प, मंडूक अथवा दुसराही कोणी पापयोनीमध्ये उत्पन्न झालेला प्राणी नाहीस हे खरोखर भाग्यच होय। हा जो तुला लाभ झालेला आहे तेवढ्याने देखील तू संतुष्ट असले पाहिजेस। पण तू तर सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असा ब्राह्मण आहेस, मग तू संतोष मानावास हे काही सांगावयास नको। कश्यपा, हे महाकृमी माझे शरीर कसे तोडीत आहे, हे पहा कृमी माझे शरीर कसे तोडीत आहेत, पण मला हात नसल्यामुळे त्यांना काढून टाकता येणे शक्य नाही। पहा काय ही माझी अवस्था असे आहे, तथापि हे शरीर निरुपयोगी आहे, तरीही मी त्याचा त्याग करीत नाही। याचे कारण याहून पापिष्ट अशा दुसऱ्या युनीमध्ये पडावे लागू नये हेच होय। ज्या पापयोनींमध्ये पैकी शृगाल योनीमध्ये मी उत्पन्न झालो आहे, तिजकडून दुसऱ्या अनेक पापयोनी आहेत, तिजहून दुसऱ्या अनेक पापयोनी आहेत। कित्येक लोक जात्याच अत्यंत सुखी असतात व कित्येक अतिशय दुःखी असतात। या लोकात कोणालाही कायमचे सौख्य मिळालेले पाहावयास मिळणार नाही। मनुष्य संपन्न झाले म्हणजे त्यांना राज्यप्राप्तीची इच्छा होते, राज्यप्राप्तीनंतर देवत्व असावेसे वाटते व देवत्वानंतर इंद्रपदाचा अभिलाष उत्पन्न होतो। तू जरी श्रीमान झालास तरी काही राजा अथवा देवता होणार नाहीस, व देवताही झालास आणि इंद्रपदाचीही तुला प्राप्ती झाली तरीही तुझा संतोष व्हावयाचा नाही। प्रिय वस्तूची प्राप्ती झाली म्हणजे तृप्ती होते असे नाही। जलाच्या योगाने तृष्णा शांत होत नाही, इतकेच नव्हे तर सामिधांच्या योगाने प्रदीप्त होऊन जाणाऱ्या अग्नीमध्ये ती अधिक भडकत असते। शोक हा जसा तुझ्या ठिकाणी आहे, त्याचप्रकारे हर्ष ही तुझमध्ये वास्तव करीत आहे व सुखदुःखांची जोडी ही तुझ्याच ठिकाणी आहे। मग त्याविषयी शोक कसा करायचा आहे? सर्व वासना आणि क्रिया यांचे मूळ कारण जी बुद्धी आणि इंद्रिय समुदाय, त्यांना पिंजऱ्यात अडकवून ठेवलेल्या पक्ष्याप्रमाणे निरुद्ध केले म्हणजे वासनांची भीती नाही, कारण त्यांचे मुळी अस्तित्वच राहणार नाही। ज्याचे अस्तित्वच नाही त्याचा नाशही व्हावयाचा नाही, व म्हणूनच त्याच्या नाशाचे दुःख होईल अशी भीतीही बाळगण्याचे कारण नाही। दुसऱ्या मस्तकाचा अथवा तिसऱ्या हाताचा छेद होईल अशी केव्हाही भीती नसते। का? की जे मुळातच नाही त्याची भीती मुळीच नसते। ज्याला कोणत्याही वस्तूची गोडी समजली नाही त्याला केव्हाही त्या वस्तूची वासना होत नाही। वस्तूचा स्पर्श, अवलोकन अथवा श्रवण यांच्या योगाने वासना उत्पन्न होते। तुला मधाचे अथवा लटवाक पक्ष्याच्या मांसाचे केव्हा स्मरणही होत नाही, कारण तुला त्याची गोडी समजलेली नाही। वस्तुतः त्या दोहोहून अधिक उत्कृष्ट असा कोणताही भक्ष्य पदार्थ कोठेही नाही। कोणत्याही प्राण्यामध्ये जे पदार्थ एखाद्याचे भक्ष्य असतील, त्यांचा आस्वाद ज्याने घेतला नसेल, त्यांना त्याचे स्मरण व्हावयाचेच नाही। म्हणूनच प्राशन, स्पर्श आणि दर्शन यांचा त्याग करणे हाच नियम मनुष्याला श्रेयस्कर आहे यात संशय नाही। ज्यांना हात आहेत व जे बलाढ्य आणि धनसंपन्न आहेत, त्या मनुष्यांनाही मनुष्यच दास करून सोडतात यामध्ये संशय नाही। वध, बंधन इत्यादी क्लेश झाल्यामुळे त्यांना पुनः पुनः दुःख भोगावे लागते, तथापि ते क्रीडा करतात, आनंद पावतात आणि हास्यही करतात। दुसरे कित्येक बाहुबल संपन्न व विद्याध्ययन केलेले बुद्धिमान पुरुष किळसवाण्या, दीन आणि अरिष्ट अशा वृत्तींचे अवलंबन करतात। त्यांना दुसऱ्याही वृत्तींचे अवलंबन करण्याची उमेद असते, पण काय उपयोग? आपल्या कर्मानुरूप जे काही ठरलेले असेल ते तसेच घडायचे। फुरकस अथवा चांडाल इत्यादी हीन जातीतील लोकांसही प्राणत्याग करण्याची इच्छा होत नाही, इतकेच नव्हे तर त्यांना आपल्याच जातीच्या योगाने संतोष वाटतो। पहा ही माया कशी आहे ती। काश्यपा, लुले आणि अर्धांग झालेले रोगी मनुष्य पाहिले म्हणजे तुझे सर्व अवयव पूर्ण असल्यामुळे तुला आपल्या योनीचा एक लाभच झाला आहे असे म्हणावे लागते। काश्यपा, तुला जर हा ब्राह्मण देह मिळाला आहे व त्यातूनही त्याला कोणत्याही प्रकारचा ताप अथवा रोग नाही, तुझे सर्व अवयवही पूर्ण आहेत आणि कोणत्याही प्रकारचा जातीभ्रंशकारक कोणताही अपवाद खरोखरीच तुझ्यावर येऊन लोकांमध्ये तुझा तिरस्कार झालेला नाही, तर हे ब्रह्मर्षे, तू आता धर्माचरणाविषयी उत्सुक हो, आत्मत्याग करणे तुला योग्य नाही। हे ब्रह्मन, तू माझे हे भाषण जर ऐकून घेशील आणि त्यावर विश्वास ठेवशील तर वेद प्रतिपादित धर्माचे मुख्य फल जी चित्तशुद्धी, ती तुला प्राप्त होईल। तू लक्षपूर्वक आपल्या अध्ययनाचे आणि अग्निसंस्काराचे रक्षण कर आणि सत्य, इंद्रिय दमन आणि दान यांचेही आचरण कर आणि कोणाशी स्पर्धा करू नको। काश्यपा, ज्यांचे अध्ययन उत्कृष्ट प्रकारचे आहे आणि जे यजमान याजन करीत आहेत त्यांना शोक कोठून करावा लागणार? व ते दुसऱ्याचे अकल्याण तरी कसे करणार? ते केवळ यज्ञाधिक क्रिया करण्याचीच इच्छा करणार व त्यापासून त्यांना मोठे सुखही होणार। उत्कृष्ट नक्षत्र, उत्तम तिथी आणि शुभ मुहूर्त यावर उत्पन्न झालेले पुरुष यज्ञ, दान आणि संतती यांच्या प्राप्तीविषयी शक्त्यानुरूप यत्न करीत असतात व दुसरे जे कोणी आसुर, नक्षत्र, दुष्ट तिथी आणि अशुभ मुहूर्त यावर उत्पन्न झालेले असतात ते आसुरी योनीमध्ये उत्पन्न होतात व त्यामुळेच त्यांना यज्ञफलाची प्राप्ती होत नाही। मी पूर्वजन्मी कुत्सित असा एक पंडित होतो व हेतुवादाचे अवलंबन करून वेदाची निंदा करीत होतो आणि निरर्थक अशा अनुमान प्रधान तर्कविद्येमध्ये गढून गेलो होतो। मी केव्हाही हेतुवादच करीत असे व सभेमध्येही हेतूचेच अवलंबन करून, अर्थात हेतुविरुद्ध श्रुतीला अप्रमाण समजून भाषण करीत असे। ब्राह्मण वेदवाक्यांचा विचार करू लागले म्हणजे मी त्यांना कठोर आणि चढेलपणाचे शब्द बोलत असे। मी नास्तिक, संशयी व वस्तुतः मूर्ख असून स्वतःला पंडित समजणारा असा होतो। ब्रह्मन, मला जरी ही शृगाल योनीची प्राप्ती झाली आहे ते त्याच कर्माचे फल होय। शेकडो दिवसांनी तरी मला या शृगाल योनीनंतर पुनरपी पूर्वीप्रमाणे मनुष्य योनीची प्राप्ती होईल काय? तसे झाले तर मी संतुष्ट, प्रमादशून्य, यज्ञ, दान आणि तप यामध्ये रममाण होणारा, ज्ञेय वस्तू जाणणारा आणि त्याज्यांचा त्याग करणारा असा होईल। युधिष्ठिरा, त्या शृगालाचे हे भाषण ऐकून तो काश्यपमुनी उठला व आश्चर्य पाहून त्याला म्हणाला की खरोखर तू मोठा बुद्धिमान आणि कुशल आहेस, असे म्हणून त्या ब्राह्मणाने विशाल अशा आपल्या ज्ञानदृष्टीने त्याचकडे पाहिले तेव्हा तो शृगाल नसून देवाधिदेव शचीपती इंद्र आहे असे त्याला दिसले। तेव्हा काश्यपाने इंद्राची पूजा केली आणि त्याची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी निघून गेला। ओम तत्सत्।